स्ट्रेच 935 में मैं यहाँ पर आपके साथ फिर से एक बार जुड़ चुकी है और आज हमारे साथ एक्सपर्ट है ज्याबद्दल सध्या खूप बोललं जातंय जे चक्रीवादळ आहे त्याचबद्दल आपण माहिती घेतोय. श्रीनिवास औंधकर सर आज आपल्यासोबत आहेत. तर मला सांगा की मग एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत.
घ्या की आज सकाळी 11:30 वाजता दरम्यान हे दाखल झालेलं चक्रीवादळ आहे. आता तो वेग जरी 120 किलोमीटर असेल तरी येतात तो हळू कमी होईल आणि आज सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत साधारणतः निफाड पक्षी म्हणजे नाशिक पक्षी ते असेल तर तो हा सगळा 250-300 किलोमीटर क्रॉस करण्याचा तो थोडा वेळ घेतोय. त्या ठिकाणी बघितलं गेलं पाहिजे की 19 संध्याकाळच्या वेळ दुपारनंतरच्या वातावरणामध्ये खूप चांगला परिणाम पडेल. औरंगाबाद भाग असेल जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला त्याच्याकरता काळजी घेणं आवश्यक आहे. दुपारनंतर मात्र वाऱ्यांमध्ये वेग येईल आणि पाऊस देखील आपल्याला चांगला पाऊस मिळेल असा एकूण ट्रेंड दिसतो आहे. त्यामानाने वाराचा वेग आणि त्याचा असलेला पाऊस तुम्हाला
वापस लौट कर आऊंगी थोड़ी देर के बाद. सर से जानेंगे कि लॉकडाउन की वजह से जो क्लाइमेट चेंजेस हुए हैं उसका भी कुछ इस पर इम्पैक्ट हुआ है क्या या फिर मॉनसून पे कुछ इम्पैक्ट हो सकता है. जानेंगे थोड़ी देर के बाद. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.